आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने उद्या पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचं लोकार्पण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार जाहीर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण उद्या दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले,
29 सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे. त्यासोबतच सोलापूरचं विमानतळ याचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन पुण्यातून होईल.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यानंतर स्वारगेट इथल्या गणेश कला क्रीडा मंच इथं जाहीर सभा होणार असल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 114वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन महत्वाची भूमिका बजावत असून मानवतेचे बंध निर्माण करण्याचं काम पर्यटनाच्या माध्यमातून होतं असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पर्यटन मंत्रालयातर्फे दिले जाणारे उत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. विविध 8 श्रेणींमध्ये 36 गावांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला मिळाला. देशपातळीवर दूरस्थ पद्धतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धेत कर्दे गावातल्या उपक्रमांचं सादरीकरण सरपंच सचिन तोडणकर यांनी केलं होतं. कर्दे गावाला मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण कोकणातल्या कृषी पर्यटनाचं प्रतिनिधित्व करतो अशी भावना सचिन तोडणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले,
मला वाटतं निश्चितपणाने हा रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता हे गाव किंवा महाराष्ट्रातलं रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या नकाशावरती झळकणार आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून इथे आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कर्दे गावांनी फक्त कोकणची जी संस्कृती आहे, ग्रामीण जीवन आहे, ते प्रेझेंट केलं होतं आणि त्या प्रेझेंटेशनला नॅशनल लेवलला मान्यता मिळाली आणि निश्चितपणाने हा मला सगळ्या कर्देवासियांना त्याचबरोबर कोकणवासियांचा गौरवास्पद आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभागानं पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी हे दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमात पर्यटक स्नेही मार्गदर्शक तयार करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल. राज्यातही पर्यटन दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आले. वेरूळ इथल्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं उद्घाटन काल राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतून दूरस्थ पद्धतीनं केलं. वेरूळ लेणी परिसरात 2 दिवसांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं असून हे प्रदर्शन आज संध्याकाळपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही स्वदेश दर्शन या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका विशेष बोधचिन्हाचं अनावरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काल राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निवडणूक आयोगानं चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं कोकण आणि पुण्याचे विभागीय आयुक्त, कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याबरोबरही निवडणूक तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्यांसंदर्भात अनुपालन अहवाल देण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं काल राज्याच्या मुख्य सचिवांना दिले. यासंदर्भात संबंधित विभागांचे आणि कार्यालयांचे अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही आयोगानं दिल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं काल धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. रोहिदास पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1980 ते तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 6 वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. विविध खात्यांचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुःख व्यक्त केलं आहे. हवामान. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्या पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचं लोकार्पण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार जाहीर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.